जेवला काय?
जेवला काय?
दसकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली, हाताला थक्का लागला तरी मी कढई तापवली.